चीनीमंडी.com पॉडकास्ट।
मुंबईत प्रत्येक नागरिक हाच जवान, लष्कराची गरज नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। महाराष्ट्र हा शिवरायांचा लढभैया महाराष्ट्र असून मुंबईत लष्कराची गरज नाही, येथील प्रत्येक नागरिक हाच जवान आहे। त्यामुळे मुंबईत लष्कर आणणार किंवा लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकानं बंद होणार या अफवा असून लोकांनी यावर विश्वास ठेवू नये असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं। तसंच ते पुढे म्हणाले की लॉकडाऊन संपवणं आपल्या हातात आहे, आपण जेवढी शिस्त पाळू, संयम ठेवून वागू तेवढी आपल्याला कोरोनाची साखळी तोडणं शक्य होणार आहे। यामुळे राज्यातील नागरिकांनी आतापर्यंत केलं तसंच सहकार्य यापुढेही करावं, शिस्त पाळावी आणि कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करावी। आज मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमातील थेट प्रक्षेपणाद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केलं, त्यावेळी ते बोलत होते। अस्वस्थ होऊ नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। औरंगाबाद जालना रेल्वे मार्गावर झालेल्या अपघातानं व्यथित झाल्याचं सांगताना मुख्यमंत्र्यांनी इतर राज्यातील मजूर, कामगार आणि लोकांना महाराष्ट्र शासन खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही जिथं आहात तिथंच थांबा, तुमच्या राज्याबरोबर केंद्र सरकारबरोबर बोलणी सुरू असून तुम्हाला तुमच्या घरी तुमच्या राज्यात सुखरूप पाठवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे, रेल्वे बसची व्यवस्था करण्यात येत आहे, त्यामुळे संयम सोडू नका, अस्वस्थ होऊ नका, गर्दी करू नका आणि अफवेला बळी पडू नका असंही मुख्यमंत्री म्हणाले। आरोग्य सुविधेत वाढ, कोरोनाचं संकट मोठं होत आहे तशा आपण आरोग्य सुविधाही वाढवत आहोत। रेसकोर्स मैदान, वांद्रा कुर्ला संकुल, गोरेगावचं एक्झिबिशन सेंटर इथं आपण रुग्णांच्या विलिनीकरणाची, उपचाराची व्यवस्था करत आहोत। हे करताना तोंडावर येऊन पोहोचलेल्या पावसाचाही विचार करावा लागत आहे। ऐनवेळी धावपळ होऊ नये यासाठी रेल्वे, BPT आणि लष्कराची रुग्णालयं वापरण्याची परवानगी आपण केंद्र शासनाकडे मागितली आहे, त्यास केंद्रानं मान्यता दिली आहे। सध्या सगळी यंत्रणा तणावाखाली आहे, पोलीस, डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार हे आपल्यासाठी लढत आहेत, आजारी पडत आहेत, दुर्दैवानं काही पोलिसांचे मृत्यू देखील होत आहेत। ते आजारी पडल्यानंतर त्यांना बाजूला करणं चुकीचं आहे, त्यांना थोड्या काळासाठी विश्रांती मिळावी म्हणून पोलिसांना आलेला थकवा जावा यासाठी केंद्र सरकारकडे अतिरिक्त मनुष्यबळ देण्याची विनंती आपण करत आहोत। हॉस्पिटलमध्ये गलथानपणा चालणार नाही, हॉस्पिटलमधील गलथानपणा अजिबात सहन केला जाणार नाही असा इशारा देऊन मुख्यमंत्री म्हणाले की पोलीस, डॉक्टर हे आपल्यासाठी देव आहेत, त्यांच्यावर हल्ला करू नका, कडक कारवाई होईल। पण हे करताना डॉक्टरांनीही गलथानपणे काम करू नये, कारवाईची वेळ आणू नये। टास्क फोर्स, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आपल्या सोबत आहेत, ही लढाई आपण एकमेकांच्या सहकार्याने सक्षमपणे लढत आहोत, तरी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे। आयुष, होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक डॉक्टरांनी पुढे येऊन सर्वसामान्य रुग्णांना सेवा देण्याची गरज असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये राज्याची विभागणी केली आहे, रेड झोनमधील नियम अधिक कडक करताना इतरत्र काही अटी आणि शर्थींच्या अधीन राहून आपण व्यवहार सुरू केले आहेत। लॉकडाऊन हे गतिरोधक आहे, त्यामुळे गती कमी झाली परंतु साखळी तोडण्यात अजून यश आलं नाही, अजून काही ठिकाणी लोक शिस्त पाळताना दिसत नाहीत, तसं होऊ नये। आपल्याला कोरोनाची साखळी तोडायची आहे, आपण सर्व मिळून एकदाच कडक बंधनं पाळू आणि ही साखळी तोडू असंही मुख्यमंत्री म्हणाले। 2 लाख चाचण्या, परदेशातून येणाऱ्या लोकांना क्वारंटाईन केलं जाणार आहे अशी माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की 2 लाखाच्या आसपास राज्यात कोरोना चाचण्या झाल्या आहेत, काही जण अगदी शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात दाखल होत आहेत, त्यामुळे इच्छा असूनही त्यांना वाचवता येत नाही। जर सर्दी, पडसं आणि खोकला असेल तर न घाबरता फीवर रुग्णालयात स्वतः येऊन तपासणी करून घ्या असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केलं। 3,500 रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात कोरोनाच्या 18,000 केसेसपैकी 3,500 लोक बरे होऊन घरी गेले आहेत, ही संख्या वाढते आहे। काही गर्भवती महिला ज्या कोरोना पॉझिटिव्ह आहेत त्या प्रसूत झाल्यानंतर बाळाला कोरोनाची लागण नाही हा चमत्कारही दिसून येत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले।